வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. வித்யா விநய சம்பன்னே ப்ராஹ்மணே கவி ஹஸ்தினி சுனி சைவ ஸ்வபாகே ச பண்டிதாஹ சமதர்ஷினஹ. வித்யா விநய சம்பன்ன ப்ராஹ்மண் காய் ஹத்தி குத்ரா தசச சாண்டாள் யான்சா ठिकाणी பண்டித் சமதர்ஷினஸ்தோ யா ஸ்லோகா பர்யந்த அப்ல ஜாலேல ஹோத. பாச்வ்யா அத்யாயமதே சங்கிட்லேலி ஜீவன் முக்தாசி லக்ஷண அப்பன் பார்த்தோ ஆஹோத். சாத் ஜுலைலா அப்ல பிரவச்சன் ஜால. தச்சநந்தர் ஆஜ் அப்பன் இத எக்கத்திர யேதோ ஆஹோத். ஆஜ் கிதி தாரிக் 18. அஷா பிரகாரே ஜவழ்பாஸ் சஹா பிரவச்சன மதே ஜாலி நாய் குரு பௌர்ணிமேச்சா உத்சவாமுழ. आणि दरवर्षीच साधारणपणाने इतकं अंतर पडतं. त्यामुळे बाकी काही जरी झालं नाही आपली साधक दशा तशीच चालू असते. आपण साधना करत असतो, परमार्थी असतो, तरी देखील इथं चाललेला जो विषय आहे तर तो विषय थोडासा तरी आपल्या मनातून निघून जातो असं मी म्हणणार नाही, डायल्यूट होतो. म्हणून मी आपल्याला आठवण करून देतो की आपली आत्मनिवेदन भक्ती याच्या अंतर्गत ज्ञानेश्वरी मध्ये जे जे आलेलं आहे ते आपण पाहतो आहोत. प्रथम आपण दासबोध पाहिला आणि मग आता ज्ञानेश्वरी पाहतो आहोत. ज्ञानेश्वरी मध्ये देखील आपण स्थितप्रज्ञ लक्षणं पाहिली. ज्ञान आणि कर्म ज्यांच्या जीवनामध्ये उतरलेले आहेत असे कर्मयोगी त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य चौथ्या अध्यायातलं तेही आपण पाहिलं. आणि आता पाचव्या अध्यायामध्ये जीवनमुक्त पुरुष जो भगवंतांनी वर्णन करून सांगितला त्याची लक्षणं आपण पाहायला घेतलेली आहेत. या पाचव्या अध्यायामध्ये थोडस तरी घडाभर तेल तरी नमनासाठी आता मला घालायला लागेल. पाचव्या अध्यायामध्ये अर्जुनानी सुरुवातीला एकदा तू संन्यासाबद्दल सांगतोस, एकदा योगाचं अनुसरण करावं असं सांगतोस, तर एक निश्चित काय ते मला सांग. तदेकं वद निश्चित्य संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससी. एकदा संन्यास सांगतोस कर्मांचा, पुन्हा योगाबद्दल देखील सांगतोस, कर्माबद्दल देखील सांगतोस. यत श्रेय एतयोः एकम, यांच्या दोन्हांमधलं जे श्रेयस्कर आहे मला आचरण्यासाठी तन्ने ब्रूही सुनिश्चितम, ते मला निश्चित काय ते सांग असा अर्जुनानी प्रश्न विचारला. परमार्थामध्ये दोन मार्ग आहेत. तिसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच त्याचं वर्णन भगवंतांनी केलं. ज्ञान योगेन सांख्यानाम कर्म योगेन योगिनाम, जे सांख्यांप्रमाणे जाणारे आहेत त्यांना ज्ञान मार्ग आहे आणि कर्म मार्गाने जाणारे जे योगी आहेत त्यांना तो एक मार्ग आहे. हे दोन्ही हे मार्ग तरी दोन्ही तरी एकवटती निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक, असं ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर निरूपण करताना तिथं म्हणाले. हे दोन मार्ग जरी वेगळे असले तरी देखील ते अंतिम एकाच ठिकाणी घेऊन जातात. जसं भोजनाच्या ठिकाणी एकच तृप्ती तशाच प्रकारे याची फलप्राप्ती एकच राहते. संन्यास असो अथवा कर्मयोग असो किंवा तिथल्या भाषेमध्ये ज्ञान मार्ग असो किंवा कर्म मार्ग असो, आणि हा ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग याच्यावर खूप दीर्घकाळ भगवद्गीतेमध्ये चर्चा झाली. मात्र भगवद्गीतेमध्ये जो ज्ञान मार्ग म्हटलेला आहे अथवा संन्यास मार्ग म्हटलेला आहे किंवा 12व्या अध्यायामध्ये अव्यक्तोपासक असा शब्द आलेला आहे, हे सर्व एकच. त्याच्या साधनांविषयी फारसा खुलासा दिसत नाही. मात्र हा जो योग मार्ग आहे अथवा व्यक्तोपासक आहेत किंवा इथल्या भाषेमध्ये कर्मयोगी आहेत तो कसा घडतो हे मात्र भगवंतांनी भरपूर सर्व भगवद्गीतेमध्ये तेच सांगितलं. तरी देखील अर्जुनाने एक मला निश्चित सुनिश्चित करून तूच तुझ्या ठिकाणी निश्चित कर, मला श्रेयस्कर काय आहे आणि मग मला सांग, असं अर्जुनाने भगवंतांना सांगितलं आणि त्यावरून हा अध्याय सुरू झाला. योग ही एक जीवन जगण्याची कला, कर्म करण्याची कला, या कलेमध्ये फळाच्या आकांक्षेमध्ये असणारी व्यर्थता समजते किंवा समजली पाहिजे. आपण संन्यास मार्गी नाही पण आपण आपल्याला कर्मयोगी जर म्हणत असू तर फळामधली व्यर्थता समजणं गरजेचं आहे, तर आपण कर्मयोगी. तसंच फळाची आकांक्षा ही सुख दुःखांना आमंत्रण देते हे समजणं गरजेचं आहे कर्मयोग्याला. कर्मयोगी म्हणजे नुसताच कर्म करत सुटलेला असं भगवंतांना म्हणायचं नाहीये. तसंच जो कर्मयोगी आहे तो आपण करता नाही आपण अकर्ता आहोत या भावनेवर पक्का असला पाहिजे, तर त्याला कर्मयोग समजला म्हणायचं, तर तो कर्मयोगी म्हणायचा. तसंच आपल्या स्वतःचा म्हणजे स्वरूपाचा अव्ययत्वाचा बोध त्याला झालेला असला पाहिजे, असं असेल तर तो कर्मयोगी. तुलनेनी संन्यास हा एक अंतर्मुखी मार्ग आहे आणि आत राहूनच आपला सगळा विकास करण्याची इच्छा धरणारा असा आहे. तो ध्यान मननादी चिंतनादी अशा गोष्टींमध्येच आपला सर्व काळ व्यतीत करेल आणि अतिशय आवश्यक देहधारणेला आवश्यक एवढीच कर्म करेल, अशी संन्यासाच्या जीवनाबद्दलची कल्पना आहे. मात्र संन्यास आणि योग हे दोन्ही समान मोक्ष साधक आहेत असं भगवंत म्हणाले. त्याचं जे अंतिम फळ आहे त्याच्यामध्ये एक वाक्यात आहे, तरी देखील अर्जुन समोर आहे हे लक्षात घेऊन अर्जुना करता केलेला उपदेश म्हणून भगवंतांनी त्यातल्या त्यात योगाचं आचरण हे जास्त सुलभ किंवा विशेष असा अभिप्राय दिला. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करा उभौ, हे दोन्ही निःश्रेयस कर आहेत याच्यात काही शंका नाही. निःश्रेयस कर म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून द्यायला किंवा मोक्ष प्राप्त करून द्यायला समर्थ. तयस्तु कर्म संन्यासात कर्मयोगम विशिष्यते. कर्म टाकून देण्यापेक्षा कर्मयोग हा त्यामध्ये श्रेष्ठ किंवा आचरायला सुलभ असं म्हणायला पाहिजे असं भगवंत म्हणाले. आणि संन्याशाची एक व्याख्या भगवंतांनी इथं केली. आपल्या डोळ्यासमोर जो संन्यासी असतो त्याच्यापेक्षा वेगळी. भगवंत असं म्हणाले की तो नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. कशाचाही द्वेष करत नाही किंवा आकांक्षा धरत नाही तोच नेहमीचा संन्यासी समजावा, नित्य संन्यासी समजावा. आणि असा नित्य संन्यासी आणि कर्मयोगी हे एक असं भगवंतांचं वचन. तशा तऱ्हेने सांख्य आणि योग हे एकमेकांपासून वेगळे आहेत असं जे समजतात ते बालबुद्धीचे आहेत, शुद्ध बुद्धीचे नाहीत, तयार बुद्धीचे असं कधीही म्हणणार नाहीत. सांख्य योगो पृथक. सांख्य आणि योग हे एकमेकांपासून वेगळे आहेत. बालाहा प्रवदंती, लहान मुलं म्हणतील म्हणजे ज्यांना कळत नाही असं म्हणतील, हे दोन वेगळे आहेत. न पंडिताहा, पण पंडित असं म्हणणार नाहीत. सांख्य आणि योग हे वेगळे आहेत असं पंडित काही म्हणणार नाही, पंडित ते एक आहेत असं समजतील. उलट एक जर परिपूर्ण रीतीने आपल्या ठिकाणी बांधला तर त्याच्यामध्ये दुसरा देखील सहज येऊन जातो. एकम अपि अस्थितः सम्यक उभयोः विंदते फलम. जर एक सम्यक रीतीने आचरला गेला, कर्मयोग सम्यक रीतीने आचरला गेला तर योगाचंही फल, तर संन्यासाचंही फळ मिळतं. जर संन्यास सम्यक योगाने आचरला गेला तर कर्मयोगाचंही फळ मिळतं असं भगवंत म्हणते. याचं कारण कर्मयोगी शरीराने जी कर्म करतो ती तर त्यांनी केलेलीच असतात, पण जो स्वतः जी कर्म तो करत नाही तीही अंतप्रेरणेनी तत्वत आत्म्याच्या सत्तेवरच आपल्या चाललेली आहेत असा त्याचा बोध असतो. केलेली कर्म तर त्यांनी केलेलीच आहेत, पण जी त्यांनी केलेली नाहीत अशी कर्म देखील आपल्याच अधिष्ठानावर चाललीत असं त्याला वाटतं. असा नित्य कर्मयोगी भगवंत असं म्हणतात तोच नित्य संन्यासी. कारण जी कर्म तो करत नाही ती तर तो मुळीच करत नाही, पण जी थोडी बहुत कर्म तो करतो ती देखील अंतर अनुभवानी आपण अ करता असं असल्यामुळे तो मुळीच करत नाही. हे ट्रिकी वाटतं थोडं ऐकायला, पण हे दोन्हीही एकच आहे असं भगवंत म्हणाले. असं असल्यामुळं सांख्य आणि योग यांचं अंतिम प्राप्तव्य एकच आहे. एकम सांख्यंच योगंच यः पश्यति स पश्यति. सांख्य आणि योग हे एकच आहेत असं जो समजतो तो खऱ्या रीतीने समजला, त्यांनी खऱ्या रीतीने जाणलं. अशा प्रकारे या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुरोधाने भगवंतांनी संन्यास आणि कर्मयोग हे एकमेकांपासून वेगळे नाहीत असं सांगितलं, दोघांची फळं एक असं सांगितलं. आणि मग एक विशेष अभिप्राय असा दिला की संन्यास हा योगाशिवाय आचरलेला असेल तर तो मात्र जरा दुःखपूर्ण आहे, आणि जर योगा सकट संन्यास असेल तर तो सुखप्रद आहे. ज्ञान प्राप्तीच्या आधी योगाचं आचरण आणि आपण आत्मा आपण ब्रह्म अशा प्रकारे जीवाला बोध झाल्यानंतर त्याची बरीचशी कर्म गळून पडली आणि तो संन्यास दशेला प्राप्त झाला. जसं फळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळीतू आहे. हळूहळू त्याची क्रिया संपून गेली गळून गेली ज्ञान प्राप्तीनंतर, पण सुरुवातीला मात्र कर्मयोगाचं आचरण करत होता. नंतर ज्ञान प्राप्ती झाली आणि संन्यास त्याच्या जीवनामध्ये आला. हा संन्यास दुःखपूर्ण नाही. अजून एक प्रकार आहे तो म्हणजे ज्ञान प्राप्तीच्या सुरुवातीला कर्मयोगाचं आचरण आणि कर्मयोगाचं आचरण करता करता ज्ञान प्राप्ती होणं आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर देखील कर्म शिल्लक राहणं जीवनामध्ये. जसे जनक राजा होते श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, वसिष्ठादी ऋषी, आधी योग ज्ञान प्राप्ती, ज्ञान प्राप्तीनंतर देखील कर्मयोग, याच्याबद्दल भगवंतांना काही म्हणायचं नाही. हा सोपा आहे असंच भगवंत म्हणतात. पण ज्ञान प्राप्तीच्या आधीच कर्म सोडून देणं, सर्व इंद्रियांची कर्म सोडून देणं, डोळ्याला पाहायची इच्छा आहे पण पाहायचं नाही, ऐकायचं नाही, खायचं देखील विशिष्ट प्रमाणात विशिष्ट गोष्टी, घर सोडून जायचं, गाव बदलायचा, वस्त्र बदलायची, हा संन्यास अवघड आहे. ज्ञान प्राप्तीच्या आधीच संन्यास घेणं आणि त्या आचरणाने ज्ञान प्राप्ती होणं आणि ज्ञान प्राप्तीनंतर तसंच जीवन जगणं. संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः, योगाखेरीज असणारा संन्यास मात्र दुःखपूर्ण आहे. योगयुक्त हा मुनी मुनी ब्रह्म नतिरेणाधिगच्छती, मात्र योगयुक्त मुनी ब्रह्माला त्वरित जाऊन पोहोचतो, प्राप्त होतो. अशा प्रकारचा विषय झाल्यानंतर जीवनमुक्ताची जी लक्षणं आहेत ती लक्षणं सुरू होण्याच्या पूर्वी तो कोणत्या क्रमाने किंवा कोणत्या साधनेने जीवनमुक्तीपर्यंत पोहोचतो हे भगवंतांनी वर्णन करून सांगितलं. आज जो मी श्लोक उच्चारला तर तो श्लोक जीवनमुक्ताची लक्षणं खऱ्या अर्थाने सुरू होतील असा श्लोक आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. पंडित हा समदर्शीन असतो. हे जीवनमुक्ताचं पहिलं लक्षण आज आणि आजपासून आपण ती लक्षणं पाहणार आहोत. इथं देखील पंडित हा शब्द आला. मगाशीही पंडित हा शब्द आलेला होता. सांख्य योगो पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः. सांख्य आणि योग हे वेगवेगळे आहेत असं ज्याला समजत नाही असं म्हणे, असा अशी व्यक्ती म्हणेल. न पंडिताः, पंडित असं म्हणणार नाही. ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे, ज्याला समजलेलं आहे, असा पुरुष असं समजतो की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. हा पंडित समदर्शीन असतो. या भगवंतांनी ज्याला पंडित म्हटलेलं आहे तिथपर्यंत हा पोचतो कसा हे काही रविवार आपण पाहत होतो. समत्वाची एक प्रक्रिया आहे जीवनामध्ये. ती प्रक्रिया न सांभाळता समजा आतापासून मी समदर्शीन व्हायला सुरुवात केली, जमणार नाही, मी ते करू शकणार नाही. हा केवळ मनाच्या निश्चयाचा भाग नाही, हा घडण्याचा भाग आहे, हा होण्याचा भाग आहे, हा वळण देण्याचा भाग आहे आपल्या बुद्धीला, आपल्या विचारांना, आपल्या चित्ताला, आपल्या अंतर्व्यक्तीला. म्हणून ही लक्षणं समजली म्हणून अंगी बांधवता येतात असं नाही, तर ही लक्षणं प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून काय प्रकाराने चालणं गरजेचं आहे हे समजल्यामुळे ही लक्षणं अंगी बांधतात. तसं आचरल्यामुळे ही लक्षणं अंगी बांधतात. ती आपण काही रविवार पाहत होतो. त्याच्यामध्ये मुख्यतः योगयुक्त होणं गरजेचं आहे. जर समदर्शीन व्हायचं असेल तर योगयुक्त म्हणजे योगाच्या युक्तीनी संपन्न होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मनाची शुद्धी, अंतःकरण शुद्धी आणि इंद्रिय जिंकणं ही गोष्ट प्राधान्याने भगवंतांनी सांगितली. योगयुक्त याचा अर्थ विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रिय. मन शुद्ध झालं पाहिजे. आपल्या मुलीचं लग्न ठरत नाहीये आणि दुसऱ्याच्या मुलीचं लग्न ठरलं, आपला मुलगा चांगल्या मार्काने पास झाला नाही, दुसऱ्याचा मुलगा मात्र चांगल्या मार्काने पास झाला, आपल्या ज्या सुखाच्या कल्पना आहेत त्या प्राप्त झाल्या नाहीत पण त्या सुखाच्या कल्पना दुसऱ्याच्या ठिकाणी मात्र दिसत आहेत, अशा वेळेला आपलं मन वर्तन कसं करत आहे? मन शुद्ध आहे की शुद्ध नाहीये? मन जर शुद्ध नसेल तर जीवनामध्ये बऱ्याच प्रमाणात दुःख असतील. जर तुलना असेल तर दुःख असतील, जर स्वार्थ बुद्धी असेल तर दुःख असतील. अशुद्धता असं शोधत राहते की माझा आणि यांचा परिचय झाला, यांच्यापासून आता मी काय लाभ घेऊ. अशुद्धता असं शोधत राहते, काय बरं करू. आणि शुद्धतेच्या तर लक्षातही येत नाही. शुद्धता केवळ समाधान देत राहते, स्वार्थ बुद्धी त्याच्या ठिकाणी नसते. त्यामुळे योगाचा अभ्यास म्हणजे कर्मयोगाचा अभ्यास करत असताना मन शुद्ध होण्याची प्रक्रिया गरजेची आहे. अंतःकरण देखील शुद्ध असणं गरजेचं आहे. पोटात दुखणं हे जे काही वाक प्रयोग आहेत ना, तर खरंच पोटात दुखतं. प्रत्यक्षतः डॉक्टरांना ते सापडत नाही, पण पोटात दुखत, अंतःकरण जर शुद्ध नसेल तर या गोष्टी घडतात. त्यामुळे अंतःकरण देखील दया, क्षमा, शांती, करुणा अशा गोष्टींनी युक्त असणार असं असावं. तसंच इंद्रिय संयमन ही गोष्ट जीवनामध्ये असावी. अजून एक भगवंतांनी सांगितलं, सर्व भूतात्म भूतात्मा. आपला आत्मा हा सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी आहे, इतकं व्यापक होणं गरजेचं आहे. व्यापक विचार करणं गरजेचं आहे, व्यापक राहणं गरजेचं आहे, व्यापक असणं गरजेचं आहे. आपण व्यापक आहोत, परमात्म्याशी एकरूप आहोत असं समजून राहणं गरजेचं आहे. असा जेव्हा असतो तेव्हा भगवंतांचा अभिप्राय या गुणांनी युक्त असतो तेव्हा कुर्वन अपि न लिप्यते असा आहे. तो करतो सगळं पण लिप्त होत नाही. याचं कारण त्याचं मन शुद्ध असतं, अंतःकरण निर्मळ असतं, इंद्रिय जिंकलेली असतात आणि सर्व भूतमात्रांचा आत्माच आपला आत्मा इतका तो व्यापक झालेला असतो. याच्या बरोबरीने शरीराच्या ज्या अनेक क्रिया आहेत त्या क्रिया करणारा मी नाही असा त्याचा भाव असतो. कर्मयोग्यांनी अंगी बाळवण्याची लक्षण आहेत, नैव किंचित करो मी इति युक्तः मन्येत तत्वविद. युक्त आणि तत्वविद म्हणजे तत्व जाणणारा तो इंद्रियांच्या अनेक क्रिया मी करत नाही, त्या आपल्या आपण इंद्रियांच्या भावानी घडत आहेत असं समजतो असं भगवंत म्हणतात. मन शुद्ध, अंतकरण निर्मळ, तसंच इंद्रिय जिंकलेली आणि व्यापक असा झालेला हा युक्त होतो आणि तत्व जाणणारा होतो. आणि मग तो नैव किंचित करोमी इति युक्त हा मन्येत तत्ववित. आणि मग बऱ्याच क्रिया दिलेल्या आहेत, पश्यन, शृण्वन, स्पृशन, जिघ्रन, अश्नन, गच्छन, स्वपन, श्वसन, प्रलपन, विसृजन, गृह्णन, उन्मिषन, निमिषन, नपी, पाहण्यापासून, ऐकण्यापासून, डोळ्याची उघडझाप, पापण्यांची उघडझाप देखील. याच्यापैकी मी काही करत, मी अतिशय वेगळा आहे, मी आत्मस्वरूप आहे, असं तो स्वतःबद्दल जाणत असतो, तत्ववित आणि युक्त झालेला असा तो असं लक्षात घेतो की सर्व कर्म तत्वत परमात्म्यापासून निर्माण होतात, परमात्म्याच्या सत्तेवर चालतात. जसा माझा देह परमात्म्याच्या सत्तेवर चालतो आणि कर्म करतो, तशी जगातली सगळी कर्म परमात्म्याच्या सत्तेवर घडत आहेत. ब्रह्मणी आधाय कर्माणी असं असल्यामुळं देह संघ सोडून जो कर्म करतो, संगम त्यक्त्वा करोति यः, त्यामुळे त्याच्या ठिकाणी पाप भावना नसते. लिप्यते नस पापेन, कोणत्याही कर्मातून आधारच जर परमात्मा असेल, आधारच जर ब्रह्म असेल आणि आपण निमित्त मात्र असू, तर त्या कर्माचा कर्तेपणाचा दोष नसल्यामुळं पापाचा दोषही नाही, अर्थात पुण्याचाही भाग नाही. तो पापाने मलिन होत नाही, लिप्त होत नाही. पद्मपत्रम इवांभसा, जसं पाण्यामध्ये पद्मपत्र तसा तो असतो. अशा रीतीने तो तयार होतो, तो युक्त होतो आणि तो कर्मफलाचा त्याग करून मिळणारी शांती प्राप्त करतो. ही जी कर्मफलाच्या त्यागानंतर शांती मिळते, ही शांती मिळवणं यासाठी तुम्ही इथं आलेले आहात. ध्यानाने मिळणाऱ्या शांतीसाठी नाही, ती प्राथमिक शांती आहे. पण आपल्या जीवनामध्ये आपलं खरं उद्दिष्ट नेहमी टिकणारी शांती मिळवणं हे असलं पाहिजे. आणि नेहमी टिकणारी शांती कर्मफलाच्या त्यागाखेरीज कधीच मिळत नाही. बाराव्या अध्यायामध्ये देखील श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती. ही नेहमी निरंतर टिकणारी शांती ही नेहमी कर्मफल त्यागाने प्राप्त होते. ध्यानाच्या वेळी तुम्ही कर्मच करत नसता, कर्मांचे साक्षी असता, तुम्ही शांतीला प्राप्त व्हायलाच पाहिजे होता. पण ध्यानामध्ये जे जमतं ते व्यवहारात जमत नाही. साधकाला रुखरुख लागते, चिंता लागते, एखादी गोष्ट होणार न होणार, होणार न होणार, त्यामुळं सतत सतत एक प्रकारची रुखरुख देखील त्याला जाणवण्याची शक्यता असते. याच कारण त्यावेळेला त्याची देहबुद्धी असते, देहबुद्धीपोटी कर्माकडे लक्ष असतं, कर्मफळाकडे लक्ष असतं, आणि कर्मफळाकडे असणारं लक्ष त्याला विचलित करतं, त्याला शांतीपासून दूर घेऊन जातं. त्यामुळं भगवंत असं म्हणतात की कर्मफळाचा त्याग केल्यानंतर मिळणारी अचुंबित शांती त्याला प्राप्त होते. आणि या शांतीमुळे तो ईश्वराशी अभिन्न होऊन जातो. ईश्वराशी अभिन्न होतो किंवा ईश्वरी सत्तेशी तो अभिन्न होतो, ईश्वरी तसंच वर्तन करताना दिसतो. या जगतामध्ये परमात्मा न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः. आमच्या ठिकाणी जे कर्तृत्व असतं, कर्म असतं, न कर्म फल संयोगम, कर्माचा आणि आमचा जो संबंध येतो तो त्याचाही ईश्वराशी काही संबंध नाही. स्वभाव वस्तू प्रवर्तते, आम्हीच आमचं ते मिळवत असतो, आमची प्रकृतीच ते सगळं करत असते, ईश्वर नव्हे. तसं ईश्वर कोणालाही पाप देत नाही. ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः. पाप आणि पुण्य जो तो आपल्या प्रकृतीच्या कर्मानुसार मिळवतो ईश्वर देत नाही. न कर्म फल संयोग. अशा रीतीने पाप पुण्य याबाबत ईश्वर समान वर्तन करतो. आणि लिप्यते नस पापेन पद्मपत्रम इवांभसा अशी जेव्हा कर्मयोग्याची स्थिती होते तेव्हा तो ईश्वरासारखाच आपल्या कर्मांमधल्या पाप पुण्यांपासून वेगळा होतो. आणि असा वेगळा झाल्यामुळं तो जणू ईश्वर वर्तन करतो आहे इतक्या अलिप्तपणाने कर्म करतो. त्याची आंतरिक स्थिती कशी असते तद् बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणः गच्छन्ति अपुनरावृत्तिम ज्ञान निर्धूत कल्मषाः. ज्ञानाने ज्याची कल्मष म्हणजे पाप पूर्णपणाने धुतली गेलेली आहेत असा तो होतो. याचं कारण त्याच्या बुद्धीमध्ये आता केवळ तो भरून राहिलेला आहे, ईश्वर भरून राहिलेला आहे. तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणः. सर्व जीवन आता परमात्म्याने व्यापून राहिलेला आहे असा तो होतो. असा असल्यामुळे तो जेव्हा जातो म्हणजे देह ठेवतो तेव्हा गच्छन्त्य अपुनरावृत्तिम तो पुन्हा आवृत्ती म्हणजे जन्माला येतच नाही. तो ईश्वराच्या भावनेला प्राप्त होतो आणि गेल्यानंतर देह ठेवल्यानंतर परत जन्म घेत नाही, ईश्वराशी समरस होऊन जातो. अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर तो जीवनमुक्त म्हणून काही काळ जगतामध्ये व्यवहार करतो. तो जीवनमुक्त झालेला असतो. जीवन चालू असतानाच तो मुक्त असतो, गेल्यावर तर तो परमात्म्याशी समरसच होतो. हा जीवन मुक्त कसा असतो हे आता चाललेलं आहे. त्याचं पहिलं लक्षण सांगितलेलं आहे की विद्या विनय संपन्न ब्राह्मण. ज्याच्या ठिकाणी विद्या आहे, अविद्या नाही, विद्या, आणि विनय या दोन्ही गोष्टींनी जो संपन्न आहे असा. कधी कधी विद्या असते पण विनय नसतो. आणि विद्येशिवाय नुसता विनय जर असेल तर लोक त्याला अडाणी समजतात, कारण विद्या नसते त्याच्यापाशी. पण याच्यापाशी विद्याही आहे, याचा अर्थ शास्त्रही माहीत आहेत आणि त्याच्या ठिकाणी विनयही आहे असा असा ब्राह्मण. त्याचं दर्शन याला झालं. हा जो आत्ता वर्णन केलेला शांतीला प्राप्त झालेला, ईश्वराशी समरस झालेला, पापांपासून वेगळा झालेला, त्याला असा विद्या विनय संपन्न ब्राह्मण दिसला, भेटला, त्याला दर्शन झालं त्याचं. तरी देखील आतल्या ब्रह्मभावानेच तो त्या ब्राह्मणाकडे पाहिला. आत जर स्वतःचा कम्फर्ट नसेल, ब्रह्मभावनेनी स्वतःचा एक कम्फर्ट निर्माण होतो, आराम निर्माण होतो. बोध ही अशी गोष्ट आहे की जर बोध असेल तर तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास असतो. मग बाहेरच्या दर्शनाने तुम्ही गडबडून जात नाही, तुम्ही अति प्रभावित होत नाही. तुम्हाला राजा दिसला, तुम्हाला एक फार मोठा कलाकार दिसला, खूप मोठा गायक, नट, वाद्य वाजवणारा, तर आपण त्या दर्शनाने भलतेच प्रभावित होतो. पण तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठः तत्परायणः असा शांतीला प्राप्त झालेला असा विद्या विनय संपन्न ब्राह्मण जरी पाहिला तरी देखील स्वतःच्या बोधामध्ये तृप्त असलेला तो त्याच्याकडे ठीक आहे म्हणून पाहतो. त्याला गाय दिसली म्हणजे जगतामध्ये जेव्हा जेव्हा शुचिरभूततेचं दर्शन झालं तेव्हा देखील त्याची दृष्टी त्या शुचिरभूततेच्या दर्शनामुळं अति प्रभावित होत नाही. त्याची दृष्टी नेहमीच ब्रह्मभावनेने भरलेली असते आणि हत्ती जेव्हा दिसतो प्रचंड काय असा तर तेव्हा देखील आश्चर्यचकित न होता परमात्म्याची लीला आहे एकत्वाने तो पाहतो. आणि जर कुत्रा दिसला अशुची दर्शन कुत्रा याचा अर्थ अथवा चांडाळ जर दिसला तरी देखील पंडिताची दृष्टी कलुषित होत नाही जशी ब्राह्मणाची दृष्टी पाहून ब्राह्मणाला पाहून विशेष प्रभावित होत नाही तसं चांडाळाला पाहून देखील विशेष प्रभावित होत नाही विरुद्ध भावाने. उलट सुलट अशा दर्शनाने मग ते गुणांच्या अंगाने असो व्यक्तीच्या अंगाने असो फळ दर्शनाने असो तो चकित होत नाही. तो असं समजतो की हे प्रकृती दर्शन आहे. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. विठ्ठलाने मिश्रित झाल्यामुळं सगळं चवीला आलं सगळं आहे तसं चांगलंच आहे. हा पंडित हा समदर्शीन राहतो. हे जे समत्व आहे हे समत्व सगळ्या भगवद्गीतेचं एक वैशिष्ट्यच आहे. कुठलाही गुण सांगितला तरी त्याच्यामध्ये समत्व हा गुण भगवंतांनी आवर्जून सांगितलेला आहे. स्थितप्रज्ञाचं लक्षण करत असताना दुःखेषु अनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः दुःख झालं तर उद्वेग होऊ न देता तो दुःख सहन करतो ही एक कलाच आहे. दुःख होणार मनाला पण उद्वेग नको व्हायला. दुःखाने वाईटही वाटेल पण उद्वेगून जाऊ नये अशा बेताने स्थितप्रज्ञ दुःखदायक घटनेकडे पाहतो आणि सुखाकडे विगतस्पृहः. आता हे सुख असंच कायम राहो अशा दृष्टीने पाहत नाही. त्याच्या अंतःकरणात स्पृहा निर्माण होत नाही. सुखानी स्पृहा निर्माण होणं ही साधकाच्या पक्षी धोकादायक गोष्ट आहे कारण तो त्या स्पृहेमुळं देहबुद्धीमध्ये अडकतो. त्याच्या बुद्धीची स्थितप्रज्ञता निघून जाते. हे समत्व स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये भगवंतांनी सांगितलं किंवा यस सर्वत्रान अनभिस्नेहा तत्तत् प्राप्य शुभाशुभम. तो कुठंच विशेष स्नेह राखून राहत नाही वागत नाही. इंद्रियांचं स्नेह मनाचं बुद्धीचं चित्ताचं भावनेचं स्नेह यस सर्वत्रान अनभिस्नेहा तत्तत् प्राप्य शुभाशुभम. आणि तरी देखील शुभ आणि अशुभ प्राप्त होतं कर्म केल्यावर. पण शुभ जर प्राप्त झालं तर नाभिनंदती तो अभिनंदन करायला जात नाही न द्वेष्टी. अशुभ प्राप्त झालं तर मोठा द्वेष करत नाही. ठीक आहे म्हणतो बरं आहे म्हणतो अलिप्तपणाने घेतो. असं स्थितप्रज्ञ लक्षण सांगत असताना हे समत्व चित्ताचं लक्षण भगवंतांनी सांगितलं. कर्मयोग्याचं वर्णन करत असताना ब्रह्मणी आधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यहा लिप्यते नस पापेन पद्मपत्रम निवांभसा असं भगवंत म्हणाले. तो पापांनी लिप्त होत नाही, तो पापांनी प्रभावित होत नाही, तो पुण्यांनी देखील प्रभावित होत नाही. पुण्याचा विशेष उल्लेख इथं केलेला नाही, इतकाच. तो पाप आणि पुण्य यांच्यापासून अंतर राखूनच राहतो. ज्याला अंतस्थ ज्याला समजलं की पाप आहे त्यालाच पुण्य देखील समजतं. तो पाप आणि पुण्य याच्यापेक्षा वेगळा असतो. ज्याला उजेड आहे असं समजलं त्यालाच अंधार समजतो. उजेडापासून आणि अंधारापासून तो वेगळा असला पाहिजे, तो सम असतो. तो दुरून पाहतो उजेडाला अंधाराला पापाला पुण्याला. लिप्यते नस पापेन पद्मपत्र निवांभसा. तसं सहाव्या अध्यायामध्ये योगारूढ पुरुषाचं वर्णन करत असताना सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानी च आत्मनी इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. हा समदर्शन शब्द आला. सर्व भूत मात्र आपल्या आत्म्याच्या ठिकाणी आहेत आणि आपला आत्मा देखील सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी आहे असं योग युक्त झालेला पुरुष पाहतो आणि तो त्यामुळे सर्वत्र समदर्शीन असतो. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन. अशा रीतीने आत्मौपम्य भावानी तो सर्वत्र पाहतो अथवा अर्थात समत्वानी पाहतो. समं पश्यति योर्जुन. सुखम वा यदि वा दुःखम. सुखाकडं आपल्या स्वतःच्या आणि जगताच्या, दुःखाकडं आपल्या स्वतःच्या आणि जगताच्या. स योगी परमो मतः. तो योगी तो परमयोगी असं माझं मत आहे असं भगवंतांनी सहाव्या अध्यायामध्ये योगारूढ पुरुषाचं वर्णन करताना सांगितलं. म्हणजे जे स्थितप्रज्ञाचं लक्षण समत्वाचं तेच योगारूढाचं तेच कर्मयोग्याचं. पुढे 14व्या अध्यायात गुणातीताचं वर्णन करत असताना देखील सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचना तुल्य प्रिया प्रियो धीरा तुल्य निंदात्म संस्तुती ही. या सगळ्या द्वंद्वांबद्दल तो समच असतो. सुख दुःख समलोष्ट अश्म कांचना मातीचं ढेकूळ दगड आणि सोनं, प्रिय अप्रिय यांच्याबद्दल देखील धीरा धैर्यानी त्यांच्याकडे पाहणारा, तुल्य निंदात्म संस्तुती ही निंदा आणि स्तुती यांच्याबद्दल देखील जो एकत्वानी समत्वानी पाहतो. स्तुती स्तुतीच्या वेळेला ती आपली चालतीये असं वाटतं तेव्हा निंदेच्या वेळेला देखील ती आपली चालतीये असंच वाटणार. मला तर नेहमी अनुभव आहे गुरुपौर्णिमेच्या आधी मला पुष्कळ स्तुती ऐकावी लागते. ती आपली चालली आहे असं वाटलं की झाली गडबड. त्याच्याकडे वेगळेपणानेच पाहणं गरजेचं आहे. तसंच ते म्हणतात मानापमानयो हो तुल्यहा तुल्यहा मित्रारी पक्षयो हो. एवढंच नव्हे सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्चते. आरंभी सर्वांचा ज्यांनी त्याग केला, स्तुती होण्याच्या आधीच जो स्तुतीचा त्याग करूनच स्तुती ऐकतोय. पुण्यकर्म घडत असताना त्याच्या आधीच ज्यांनी पुण्याचाच त्याग केला आणि पुण्यकर्म करतो आहे. तसंच 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगताना आसक्तीही अनभिष्वंगः परदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्वं इष्टानिष्टोपपत्तिषु. इष्ट आणि अनिष्ट याच्याबद्दल नेहमीच समचित्त राहणारा असं ज्ञानी पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. बाराव्या अध्यायामध्ये समशत्रुच मित्रेच तथा मानापमान यो हो अशा रीतीने भक्ताचं वर्णन केलेलं आहे. आणि गंमत म्हणजे हे सगळे व्यक्तोपासक आहेत पण अव्यक्तोपासकाच्या ठिकाणी देखील हे समत्वाची अपेक्षा ठेवलेली आहे ज्याचं भगवंतांनी फार वर्णन भगवद्गीतेत केलं नाही असं मी सुरुवातीला म्हटलं. त्याच्या कोणत्या साधना नाहीत, सगळं व्यक्तोपासक किंवा कर्मयोगाबद्दल भगवंत म्हणाले. पण बाराव्या अध्यायात एका ठिकाणी येतु अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम अचिंत्यंच कुटस्थम अचलम ध्रुवम. कशी उपासना तो करतो संन्यासी किंवा अव्यक्तोपासक, संयम्येंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः. सर्व आपल्या स्वतःविषयी करत असताना अक्षर अनिर्देश अव्यक्त त्याची उपासना करतो. खुणेची उपासना नाही, बिन खुणेची उपासना. मूर्ती नाही, निराकाराची उपासना. असं करत असताना देखील, तसंच आपल्या स्वतःचा इंद्रिय ग्राम आवरून धरलेला असताना देखील, सर्वत्र समबुद्धयः हे मात्र वर्णन हे लक्षण सांगायला भगवंत विसरले नाहीत. असा असला तरी जगताबद्दल तो बेफिकीर नसतो. नाश हो जगताचा किंवा चांगलं हो मला कर्तव्य नाही, मी माझं आत्महित पाहेन असा तो नसतो. तो समबुद्धीने सर्वत्र पाहतो. समबुद्धी घेता समान श्रीहरी. जर समबुद्धीच घ्यायची झाली तर सगळीकडे तो भरून राहिलेला आहे या भावनेनेच पाहणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हा जो पंडित असतो, जीवनमुक्त असतो, तो समदर्शीन असतो, समत्वानी सर्व ठिकाणी पाहतो. त्याचं समत्वानी पाहण्याचं क्षेत्र उत्तरोत्तर अधिक अधिक व्यापक व्यापक होत राहत. या जीवनमुक्त व्हायचं कसं, इथपासून खरं म्हणजे ही तयारी आहे. मी मगाशी सांगितलं तसं विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः इथपासून मग पाप पुण्य लावून न घेणं, त्याच्यापासून अलिप्त होणं, एवढा मोठा प्रवास त्याचा अभ्यास करत असताना त्या अभ्यासामध्ये अंतर्भूतच आहे की आपण जीवनमुक्तासारखं असावं. असं राहायचं कसं? काही युक्त्या देखील आपण जीवनमुक्त झालेले नसलो तरी देखील सुख अनुभवण्यासाठी करू शकतो. जसे तुम्ही बसने चाललेले आहात, बसमधून चाललेले आहात, तर बसमधून चाललेल्या सर्व प्रवाशांचं अतिशय चांगलं होवो, शुभ होवो, अशी भावना त्यांच्याकरता प्रार्थना आपण करू शकतो. याच्यात सोपं असं आहे की माहीत नसलेल्यांकरता प्रार्थना करणं आणि अवघड असं आहे की माहीत असलेल्यांकरता प्रार्थना करणं. ते गणित आपण बाजूला ठेवू. समजा आपले शेजारी त्यांचं आणि आपलं जमत नाहीये तर थोडंसं बाजूला ठेवू ते गणित. त्यांच्याकरता प्रार्थना तुम्ही करू शकत नाही, त्यांचं वाईट चिंतू नका. पण रस्त्याने चालताना एवढी मोठी रहदारी आहे तर या सर्वांना सुख प्राप्त होवं, सर्वांना आरोग्य असावं, सर्वांचं भलं असावं अशी भावना तर धरता येईल. तुम्हाला काय माहिती त्याच्यामध्ये काही पंडित जात असतात, काही विद्या विनय संपन्न असतात, कोणी मोठमोठे डायरेक्टर कंपन्यांचे सरकारी ऑफिसमध्ये फार मोठ्या हुद्द्यांवर असणारे हमाल फळगाडीवाले सगळे आणि सगळ्यांच्या बाबत तुम्ही कल्पना करू शकता. तुम्ही समत्वानी त्यांच्याकडे पाहू शकता, समदर्शीन होऊ शकता. त्या सर्वांच्या ठिकाणी एकच परमात्मा आहे असं दर्शन घेऊ शकता. तुलनेने शेजारी जरा अवघड जातील. मग तुम्हाला तुमची पत्नी जास्त अवघड जाईल, पती जास्त अवघड जाईल, कारण त्याचे किती दोष माहित आहेत. हा आणि ब्रह्म असं वाटण्याची शक्यता आहे. तर थोडी बाजूला ठेवू ही अवघड गणित. पण जर असा अभ्यास झाला तर हा अभ्यास तुमच्या परस दारात आणि घरात येऊ शकेल. तुम्ही व्यापक भावानी बाहेरून घरी आलात तर एकदम पत्नीला पाहून निश्चित आठ्या घालू शकणार नाही, थोडा वेळ तर टिकून राहील. आपल्या मुलांना काही कळत नाहीये असं मुलं कितीही मोठी झाली तरी वडिलांना वाटत राहतं, कारण त्यांना वाटतं मी वडील आहे, वडील म्हणजेच मोठा ना. त्यामुळे त्याच्या हिताच्या दोन गोष्टी सांगताना जरा आवाज वगैरे वाढेल तो तर ऐकणार नाहीच आहे, किंवा ऐकेल पण रिझर्वेशन ठेवून ऐकेल. तो मनातल्या मनात म्हणत असतो की आता माझं मला जरा काही करू देत ना, आणि तुम्ही त्याला हाताला धरून जसा लहानपणी रस्ता ओलांडत होता तसेच जर सारखे सगळे रस्ते ओलांडून द्यायला लागलात तर त्याला ते आवडत नाही, तुमचा घोटाळा होईल, तुम्ही समदर्शीन नाही राहू शकणार. पण राहूही शकाल, जमेल देखील, जमणारच नाही असं नाही. जर तसा रोख असेल, जर तसा अभ्यास तुम्हाला करायचा असेल, इच्छा असेल, तर हळूहळू तुमच्या आत तो भाव देखील निर्माण झाल्याखेरीज राहत नाही. होईल, हळूहळू होईल. विनोबांनी म्हटले की एका बाजूला गाय आणि एका बाजूला जे गायीला तर कोपर ठेवून उभे आहेत आणि अवतीभोवती बरीच कुत्री आहेत, असं दत्तात्रयांचं दर्शन हे नेहमी समदर्शनच आहे. कसा समदर्शी नसतो तिथली गाय आणि कुत्री ही रूपकात्मक समजावीत असं ते म्हणतात. शुभ आणि अशुभ अशी दुनिया असायचीच, त्याच्यामध्ये मोठ्या सुखांनी राहणं, आत्मनिर्भरतेने राहणं हे दत्तात्र्यांनी करायचं. त्याचा गायीशी संबंध नाही आणि कुत्र्यांशी संबंध नाही, आचरणाने जो आचरतो आहे त्यांनी हे करायचं. अशा पद्धतीने जो करणारा तो जीवनमुक्त होतो. अशा प्रकारचं हे जीवनमुक्ताचं पहिलं लक्षण विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिताहा समदर्शिनाहा मगहा मशकू हा गजू. इथं कुठं माशी नाहीये पण त्यांनी अगदी हीन गोष्टी करता माशी किंवा मच्छर असं ज्ञानेश्वर महाराजांनी आणलेलं आहे. मग हा मशकू आपण म्हणतो ना मच्छर अगदी तसा, हा गजू फार श्रेष्ठ. हा कोणी व्यक्ती नाहीये बर का गजू हा, कि हा श्वपचू हा द्विजू हा चांडाळ किंवा हा ब्राह्मण, पैल इतरू हा आत्मजू हे उरेल कैसे हे परावे आणि हा आत्मज म्हणजे माझ्यापासून झालेला. आत्मज या शब्दात विशेष अर्थ आहे जो आत्म्यापासून निर्माण झाला, मुलगा मुलगी हे उरेल कैसे, ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एक हीन एक अतिशय श्रेष्ठ आणि एक अतिशय कनिष्ठ हीन हे असो कैचे स्वप्न जागतया, जागणाऱ्याला स्वप्न कुठून, ही सगळी स्वप्न झोपलेल्याला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एथ भेदू तरी की देखावा जरी अहंभाव उरला होवावा, जर अहंता असेल तर मात्र सगळा भेद राहील. तो आधीची नाही आघवा आता विषमुकाई, हा ही अहंता आधीच निघून गेलेली आहे, आधीच नाहीशी झालेली आहे. अहंता शुद्ध अहंतेचा म्हणजे परमात्म्याचा बोध घेऊन थांबलेली आहे आता विषम त्याच्या जीवनात असेलच कसं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इहैव तैहि जितः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः. इथंच जीवन चालू असतानाच इह एव तैहि त्यांनी जितः सर्गः जीवन चालू असतानाच ज्यांनी संसार जिंकला येषां साम्ये स्थितं मनः ज्यांचं मन साम्यामध्ये स्थित झालं. निर्दोषम ही समम ब्रह्म कारण ब्रह्म हे दोषरहितच आहे आणि जो ब्रह्मामध्ये स्थिर झाला तस्मात ब्रह्मणी ते स्थिता हा जीवनमुक्त हा नेहमी ब्रह्मामध्येच राहतो. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरि 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 बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सुत. हरि हरि हरि. हो मला एक दोन निवेदन.